नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. विधानसभेत 75,000 कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर. अवकाळी पाऊस आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्राकडे 29,000 कोटी रुपयांची मागणी. महाराष्ट्र लोक आयुक्त सुधारणा विधेयक 2025 विधानसभेत संमत. मदतमाश जमीनधारकांना दिलासा देणारं विधेयक विधानसभेत एकमतानं मंजूर. मंत्र्यांच्या भ्रष्टाचारावर मुख्यमंत्री पांघरुण घालत असल्याचा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आरोप. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन. आता सविस्तर बातम्या. विधानसभेत काल 75,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या. 2 दिवस चाललेल्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिलं. अवकाळी पाऊस आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारनं आतापर्यंत 44,000 कोटींचं पॅकेज शेतकऱ्यांना दिलं असून केंद्र सरकारकडे आणखी 29,000 कोटी रुपये मदतीची मागणी केल्याचं पवार यांनी सांगितलं. यासंदर्भात केंद्राचं दुसरं पाहणी पथक पुढील आठवड्यामध्ये राज्यात येण्याची शक्यता असल्याची माहितीही पवार यांनी दिली. ते म्हणाले,
नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारने 8 अधिकाऱ्यांचं पथक 3 ते 5 नोव्हेंबरच्या दरम्यान राज्यात पाहणीसाठी पाठवलेलं होतं. या पथकाने राज्यातील धाराशिव, सोलापूर, अहिल्यानगर, बीड 4 जिल्हे त्यांनी बघितले. अशी साधारण अजून एक टीम त्यामध्ये येणार आहे आणि केंद्र सरकारकडे आपण मदतीच्या करता मागणी पण जवळपास 29,781 कोटी रुपयाची केलेली आहे.
महाराष्ट्र लोक आयुक्त सुधारणा विधेयक 2025 विधानसभेत काल संमत झालं. या विधेयकात 3 छोटे बदल करण्यात आले असून यामध्ये नवीन भारतीय दंड संहितेचं नाव बदलून भारतीय न्याय सुरक्षा संहिता असं करण्यात आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. दरम्यान लोकायुक्त विधेयकाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी येत्या 30 जानेवारीपासून आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. डिसेंबर 2024 पासून सदर विधेयक राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आलं असून अद्याप यावर कारवाई होत नसल्यानं आपण उपोषण करणार असल्याचं अण्णा हजारे यांनी जाहीर केलं आहे. मदतमाश जमीनधारकांना दिलासा देणारं हैदराबाद इनामे आणि रोख अनुदाने सुधारणा विधेयक काल विधानसभेत एकमतानं मंजूर करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगरमधील 97 गट, जालन्यातील 10, परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर, धाराशिव आणि चंद्रपूर जिल्ह्यात राजुरा अशा 10 गटांमधल्या निवासी कुटुंबांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. जमिनींवरील घरं मोफत नियमित करून रहिवाशांना जमिनीचे वर्ग 1 मालकी हक्क या विधेयकामुळे मिळणार आहेत. मात्र देवस्थानांशी या विधेयकाचा काहीही संबंध नसल्याचं महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केलं. मुंबईतल्या सुमारे 20,000 इमारती नियमित करण्यासाठी सुधारित भोगवटा अभय योजना लागू करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधानसभेत केली. राज्यातल्या अन्य महापालिकांमध्ये देखील मुंबईच्या धर्तीवर या धोरणाची अंमलबजावणी करण्याची शासनाची योजना असून याबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना नगरविकास विभागाला देण्यात आल्याचं शिंदे यांनी सांगितलं. मंत्र्यांच्या भ्रष्टाचारावर मुख्यमंत्री पांघरुण घालत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. ते काल विधानभवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. लाडक्या बहिणींचे 2100 रुपये कधी देणार हा प्रश्न आपण अधिवेशनात विचारणार असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं. दोन्ही सदनांचं विरोधी पक्षनेते पद रिक्त असल्यावरूनही ठाकरे यांनी सरकारवर टीका केली. पैठण तालुक्यासाठीच्या वॉटर ग्रीड योजनेत या विधानसभा मतदारसंघात असलेली छत्रपती संभाजीनगर तालुक्यातली 44 गावं जोडण्याची मागणी आमदार विलास भुमरे यांनी काल विधानसभेत केली. विधानसभेत काल प्रश्नोत्तराच्या तासात नाफेड आणि सीसीआयमार्फत शेतमाल खरेदी संदर्भात सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले. पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिलेल्या उत्तरानं समाधान न झाल्यानं विरोधकांनी गदारोळ केला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या संदर्भात बैठक घेऊन सरकारला निर्देश देण्याचं आश्वासन दिलं. या उत्तरानं समाधान न झाल्यानं विरोधकांनी सभात्याग केला. शिक्षकांसाठीच्या टीईटी मुद्द्यावरून विधान परिषदेत काल विरोधकांनी सभात्याग केला. सर्वोच्च न्यायालयानं टीईटी अनिवार्य केल्यानं अनेक शिक्षकांची अडचण होणार आहे, यावर तोडगा काढण्यासाठी शिक्षकांची एक समिती गठीत करण्यात येणार असल्याची घोषणा शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी केली. मात्र यावरही समाधान न झाल्यानं विरोधकांनी सभात्याग केला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं आज लातूर इथं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. शिवराज पाटील चाकूरकर हे लोकसभेचे सभापती आणि विविध केंद्रीय मंत्रिपदांवर कार्यरत होते. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत देशासाठी अनेक प्रतिष्ठित पदं भूषवली आणि त्यांनी देशातील संवैधानिक प्रक्रियेत सक्रिय भूमिका बजावली होती. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्यासंदर्भातल्या संसदीय समितीला लोकसभेनं मुदतवाढ दिली आहे. या समितीचा कार्यकाळ पुढच्या वर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत वाढवण्यात यावा असा प्रस्ताव समितीच्या अध्यक्ष पी पी चौधरी यांनी मांडला. हा प्रस्ताव लोकसभेनं आवाजी मतदानानं मंजूर केला. भारत हा विकसित देश होण्यासाठी इंधनाची आयात कमी करण्याची गरज केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. ते काल लोकसभेत बोलत होते. पेट्रोलमध्ये 20% इथेनॉलचं मिश्रण केल्यानं भारताचं कार्बन उत्सर्जन 736 लाख मेट्रिक टनांनी कमी झाल्याची माहिती गडकरी यांनी दिली. ते म्हणाले,
इथेनॉल हमारे सरकार की प्राथमिकता है और प्रधानमंत्री जी के नेतृत्व में जो आत्मनिर्भर भारत का उद्दिष्ट रखा गया है उसमें हमारा फॉसिल फ्यूल का इम्पोर्ट 22 लाख करोड़ रुपए का है. इथेनॉल एक ग्रीन फ्यूल है और उससे प्रदूषण कम होता है और इसलिए अभी तक जो इथेनॉल हमने यूज किया है उसके कारण विशेष रूप से कार्बन इमिशन रिडक्शन में 736 लाख मेट्रिक टन इक्विवेलेंट टू 30 करोड़ ट्री लगाएंगे इतना हमने उसमें प्रदूषण कम हुआ है.
राज्यसभेत काल निवडणूक सुधारणांबाबत चर्चेला सुरुवात झाली. अनेक सदस्यांनी या चर्चेत सहभाग घेतला. तत्पूर्वी वंदे मातरम या गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्तच्या चर्चेचा सभागृह नेते जे पी नड्डा यांनी समारोप केला. स्वातंत्र्य लढा न अनुभवलेल्या आजच्या तरुण पिढीला या चर्चेद्वारे या लढ्याबाबत सखोल माहिती तसंच भविष्यकालीन वाटचालीची प्रेरणा मिळेल असा विश्वास नड्डा यांनी व्यक्त केला. विमान उड्डाण रद्द झालेल्या प्रवाशांना इंडिगो कंपनी 10,000 रुपयांचं प्रवास कुपन देणार आहे. वर्षभराच्या आत इंडिगोचे तिकीट आरक्षित करण्यासाठी या कुपनचा वापर करता येईल. याशिवाय 24 तासांपेक्षा कमी वेळ शिल्लक असताना उड्डाण रद्द झालेल्या विमान प्रवाशांना 5 ते 10,000 रुपयांची नुकसान भरपाईही दिली जाणार आहे. राज्य सिकलसेल मुक्त करण्यासाठी तत्काळ आणि मिशन मोडवर काम करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहेत. ते काल नागपूर इथं एका आढावा बैठकीत बोलत होते. रुग्णांची अचूक ओळख करून त्यांना ओळखपत्र द्यावं तसंच त्यांनी सुसंगत नोंद ठेवण्याची सूचनाही आरोग्यमंत्र्यांनी केली आहे. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे पहिले शेतकरी शास्त्रज्ञ पुरस्कार काल समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. विद्यापीठाच्या 27व्या दीक्षांत समारंभात भारतीय कृषी संशोधन परिषदेचे माजी महासंचालक डॉ मंगला राय तसंच विद्यापीठाचे कुलगुरू डॉ इंद्रमणी यांच्या हस्ते विभागातल्या 2 महिला शेतकऱ्यांसह एकूण 11 शेतकऱ्यांना हे पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. श्रीरंग देवबा लाड यांना मानद डॉक्टरेट पदवी देऊन यावेळी सन्मानित करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही विद्यापीठानं मानद डॉक्टरेट पदवी जाहीर केली आहे. सुमारे 3,000 स्नातकांना पदवी, पदव्युत्तर पदवी, आचार्य पदवी तसंच विविध विद्याशाखेत सर्वोत्तम ठरलेल्या विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक प्रदानही करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एप्रिल ते सप्टेंबर 2025 या कालावधीत अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे नुकसान झालेल्या 4,60,840 शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम देण्यात आली आहे. उर्वरित 46,940 शेतकऱ्यांचे अॅग्रीस्टेक किंवा फार्मर आयडी काढलेले नसल्यानं त्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा झालेली नाही. या शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया तत्काळ पूर्ण करून घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर करू नये असं आवाहन छत्रपती संभाजीनगरचे महापालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी केलं आहे. क्रिकेट. भारत दक्षिण आफ्रिकेदरम्यान काल झालेल्या दुसरा टी20 क्रिकेट सामना दक्षिण आफ्रिकेनं 51 धावांनी जिंकला. चंदीगड इथं झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं सुरुवातीला फलंदाजी करत 4 बाद 213 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताचा डाव 162 धावांवर संपुष्टात आला. 5 सामन्यांच्या या मालिकेत आता दोन्ही संघांनी प्रत्येकी 1 सामना जिंकत बरोबरी साधली आहे. तिसरा सामना रविवारी धरमशाला इथं होत आहे. धाराशिव तालुक्यातील तेर इथल्या सातवाहनकालीन तीर्थकुंडांसाठी 3,65,00,000 रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यापूर्वीही या तीर्थकुंडांसाठी 1,64,00,000 रुपये उपलब्ध झाले आहेत. इसवी सनाच्या पहिल्या शतकातील घडामोडींचे साक्षीदार असलेल्या या तीर्थकुंडांना यामुळे नवी झळाळी मिळणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधानसभेत 75,000 कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर. अवकाळी पाऊस आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्राकडे 29,000 कोटी रुपयांची मागणी. महाराष्ट्र लोक आयुक्त सुधारणा विधेयक 2025 विधानसभेत संमत. आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.